कॅमेरा
Action! नमस्कार, राम राम, चांग भलं. मी चिन्मय मांडलेकर, तुम्ही मला ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये कलाकार श्रुती बरोबर.
संगीत कुलकर्णी सोडला तर बाकी कोणीच कन्व्हिन्स नव्हतं की मी तुकाराम करू शकेन. चॅनलचा अत्यंत विरोध होता माझ्या नावाला. आणि मी जेव्हा ऑडिशनसाठी गेलो, मला तयार करण्यात आलं, कपडे वगैरे घालून, आणि मी जेव्हा ऑडिशन द्यायला उभा राहिलो, ऍक्शन म्हणायच्या आधी संगीतदादा मला येऊन म्हणाला की मला तू हवायस, बाकी कोणालाच तू नकोयस, आमच्या युनिटमध्ये सुद्धा तू कोणालाच नकोयस, तर अशी ऑडिशन दे की मला जे दिसतंय ते ह्यांना दिसलं पाहिजे. तर तेव्हा माझं असं झालं की बरं. आणि मग मी ते ऑडिशन दिलं आणि इट वॉज डन, इट वॉज ओके. पण जेव्हा मला अजून आठवतं, पहिली बातमी जेव्हा आली होती पेपरला की मी तुकाराम करतोय, तेव्हाही खूप निगेटिव्ह रिस्पॉन्स ऑडियन्सचा आला होता की हा कसा तुकाराम करेल, हा तर इतकी याची निगेटिव्ह इमेज आहे सत्यजित. ऍक्टर म्हणून शंका नव्हती, पण इमेज असते ना, इमेजचा प्रॉब्लेम होता सगळा. आणि आज 4 वर्षांनी मला जेव्हा अशी माणसं भेटतात जे सांगतात की आता आमच्यासमोर तुकाराम म्हटलं की तुम्हीच येता, तेव्हा मला असं वाटतं की ती जर्नी, संगीतदादाची जर्नी कुठेतरी सफल झाली, मग पर्यायाने माझी सफल झाली. तू माझा सांगा, तिने मला अनेक एक्सपिरियन्सेस दिलेत, म्हणजे विचित्र एक्सपिरियन्सेस आहेत काही 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 काही. मला तुकाराम ह्या माणूस 4 वर्ष मला जगता येत आहे. मी काही आधी फार असा उद्रेकी माणूस होतो अशातला भाग नाही, मी शांतच आहे पहिल्यापासून. पण तुकाराम आंबिले ह्या माणसाने मला अजून शांत केलं, कारण मी त्यांच्याकडे कधीच जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून नाही पाहिलं. तो एक माणूस होता जो सामान्य माणसाचा असामान्य झाला. आणि मी आता 4 वर्ष झाली ही मालिका सुरू आहे, विपरीत परिस्थितीतनं जाऊन शूटिंग झालंय, कारण पायात चपला नसतात, कारण तो काळ आहे, पाय भासतात, पायात काटे जातात. मला एकदा अजून आठवतंय की मी शॉट चालला होता माझा, मी बसलोय आणि माझ्या इथे साप होता, कोबराचं पिल्लू होतं बारीकस, आणि असे अशा अनेक गोष्टी घडल्यात. मी घोड्यावरून पडलोय, ऍक्सिडेंट्स तर म्हणजे सांगू नाही तितके ऍक्सिडेंट झालेत माझे. एक सीन होता त्याच्यात, दुष्काळाच्या वेळेला तुकोबा झोपाळ्यावर बसलेत, तो झोपाळा पुढे मागे होतो, आणि ते खूप आत्ताच नुकतीच आई गेलेली आहे, वडील गेलेले आहेत, आणि एका पॉइंटला तो झोपाळा पडेल की काय असं वाटत असताना आवली येते आणि त्यांना बाजूला घेऊन जाते. आणि आम्ही तो सीन करत होतो आणि धरून होती वरची माणसं, त्यांचं काहीतरी कॅल्क्युलेशन चुकलं आणि मला प्रमितीने बाजूला केलं आणि अख्खा झोपाळा आणि अख्खा बीम धाडकन अख्खा कोसळला होता. असे अनेक ऍक्सिडेंट मालवणीला, आमचा स्टुडिओ आहे कलावंत स्टुडिओ, आणि हा ऍक्सिडेंट जसाच्या तसाच प्रसारित झालाय सीन, त्याच्यातही तो तसाच आहे, कारण तो एकदाच मिळाला, त्याच्यानंतर तो मिळूच शकणार नव्हता परत.
आपण एखादी गोष्ट वाचून तसं करणं आणि तसं घडणं,
हो,
हे पण चमत्कारिक
खरंच आहे. आणि आता मला 4 वर्षांनी हे ट्रान्सफॉर्मेशन माझ्यात दिसतंय की आता मला पटकन राग नाही येत, मला पटकन त्रागा नाही होत माझा, मी खूप काम डाऊन झालोय त्याच्यामुळे. बरं, लोकांचे अनुभव तर आहेतच. मी साधारण मुंबईच्या बाहेर पुणे साईडला कुठेही आलो, म्हणजे मी आळंदीला दरवर्षी माझी चक्कर होतेच, पालखी सोहळ्याला जातो कारण माझं माऊलींवर विलक्षण प्रेम आहे, श्रद्धा आहे. पण गेली 4 वर्ष मला जाता येत नाही आहे, कारण मी आळंदीला उतरून चालू लागलो देवळाकडे की इतकी लोक येऊन पाया पडायला लागतात की मला परत जावं लागतं. सो देहूला तर मी गेलोच नाही आहे. म्हणजे देहूला मी तेव्हा जाईन जेव्हा मालिका संपेल, किंवा गपचूप जाऊन येईन कधीतरी. पण ही लोकांची श्रद्धा आहे आणि मला अशा वेळेला फार जबाबदार वाटतं. मागच्या वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी मी पंढरपूरला गेलो होतो आणि तेव्हा जे प्रेम आणि जो हे मिळाला, मला एकदा एका मुलाचा फोन आला की मी अमुक मी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीमध्ये नोकरी करतो आणि माझी आजी 3rd स्टेज कॅन्सरला आहे, शी इज इन लॉट ऑफ पेन, फक्त 7:30 ते 8 या वेळेत तिला कधीच पेन जाणवत नाही कारण ती तुमची सिरियल बघते, तर तुम्ही येऊन तिला भेटाल का? तर म्हटलं मी येतो तिला भेटायला. आणि त्याने त्याच्या आजीला सांगितलं नव्हतं की मी येणार आहे. सो आय स्टील रिमेंबर दरवाजा उघडल्यानंतर त्यांची जी रिॲक्शन होती ना, आणि त्या कन्नडिका होत्या बाय द वे, शी वॉज नॉट महाराष्ट्रीयन, शी वॉज कन्नडा, पण त्या ही सिरियल फॉलो करायच्या, आणि त्यांच्याबरोबर मी बसलो, शी वॉज व्हेरी हॅपी. सो ह्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जे करताय त्याला काहीतरी महत्त्व आहे, ते कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचतंय, ते कुठेतरी रुजतंय. सो मला जे काही तू माझा सांगा तिने दिलं त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे, संगीत कुलकर्णीचा, कलर्स मराठीचा आणि माझ्या सगळ्या टीममेट्सचा. आणि तुकाराम महाराज आता आयुष्यभर माझ्याबरोबर राहतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुकाराम करायला लागल्यानंतर मी जी गोष्ट सगळ्यात पहिली माझ्या आयुष्यातनं निघून गेली ते म्हणजे मी देवळात जाणं बंद केलं, कारण देव शोधण्यासाठी जर तुम्हाला देवळात जावं लागत असेल तर मग तुम्हाला तुकाराम नाही कळला.
क्या बात है. मला असं वाटतं ह्या तुझ्या सगळ्याच स्वभावात तुकाराम बसलेत, त्याच्यामुळे तुझ्यामध्ये एवढा बदल झालाय आणि तो खूप छान बदल आहे चिन्मय. 93.5